नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदी आयतारा सरकारान सर्वपक्षीय बसका आपयल्या. हे बसके वेळार संसदेच्या दोनी सभाघरांचे कामकाज सुरळीत चलपा खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षाकडल्यान सहकार मागतले. अर्थसंकल्पीय अधिवेशन या महिन्याचे 22 ते फुडल्या महिन्याच्या 12 तारखेमेरेन चालू उरतले. केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलैक सादर करतले. नरेंद्र मोदी सरकाराच्या तिसऱ्या कार्यकाळातलो हो पहिलो अर्थसंकल्प आसतलो. फाटल्या महिन्यात संसदेच्या दोन्ही सभाघरांच्या संयुक्त बसकेत उलयताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अर्थसंकल्प सरकाराच्या दूरगामी धोरणांचो आनी भविष्यवादी दृष्टीचो एक प्रभावी दस्तऐवज थारतलो अशें स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज पोर्ट लुईसांत मॉरिशसाचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ हांची भेट घेतली. डॉ जयशंकर हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची शुभेच्छा जुगनाथ हांका दिल्यो. भारत मॉरिशस खाशेल्या आनी चिरस्थायी भागीदारीचो तांणी नियाळ घेतलो आनी ताच्या फुडल्या विस्ताराची तोखणाय केली. डॉ जयशंकर हांणी सांगले की भारत मॉरिशस संबंधांच्या निरंतर सहकार्याखातीर आनी मजबूती खातीर ते उत्सुक आसात. तांणी जोडपणान 12 उच्च परिणाम समुदाय उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले. मॉरिशसच्या आधुनिकीकरण आनी प्रगतीच्या प्रवासात भारताची खर वचनबद्धताय पुरातन संबंध रुजल्या. भारत मॉरिशस ही बहुआयामी भागीदारी घटमूट करतले अशें जयशंकर हांणी सांगले. हो संबंध आयज खऱ्या अर्थान घटमूट आनी बहुआयामी भागीदारीत फुल्ला आनी भारताच्या परदेशातल्या यशस्वी उदरगत सहकार्याखातीर आदर्श अशें तांणी सांगले. नीट परीक्षेचे पेपर लीक प्रकरणात सीबीआयन काल राती हजारीबागच्या गेस्ट हाऊसातल्यान एकल्याक अटक केल्या. हाचे वांगडा आता मेरेन हजारीबागातल्यान 5 जणांक अटक केल्या. अटक केल्ल्या मनशाकडच्यान मेळिल्ल्या म्हत्वाचे कागदपत्र सीबीआयन जप्त केल्या. पुलीस स्टेशनां आनी पुलीस खात्याच्या नियंत्रणाखाला आशिल्ली सुवात साक्षीदारांची चौकशी करपाची सुवात म्हूण नियुक्त करची न्हय अशें केंद्रान राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांक सांगला. केंद्रीय घर सचीव अजय भल्ला हांणी हे संबंधी सगळ्या राज्यांच्या मुखेल सचिवांक आनी केंद्रशासित प्रदेशांक पत्र बरयलां. सगळ्या पुलीस स्टेशनांक भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 खाला ऑडियो व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्यान साक्षीदारांची चौकशी करपा खातीर सुवात थारावपाक सांगला. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आनी भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे गुन्यांवकारी कायदे या म्हयन्या सावन भारतीय दंड संहिता 1860च्या जाग्यार लागू जाल्यात. फाटल्या एका वर्सात काँग्रेसीच्या काळात कर्नाटकात घोटाळे तशेंच बायलां आड जावपी हिंसाचार वाडला असो आरोप भाजपान आयज केला. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयताना पक्षाची वडील फुडारी आनी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे हांणी मैसुरू शार उदरगत प्राधिकरणाकडच्यान जमनी वाटपांत अनियमितताय घडल्या असो आरोप केलो. या कथीत घोटाळ्यात सिद्धारमैया हांचोय हात आसा असो आरोप करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामो दिवचो अशी मागणी तिणें केली. कर्नाटकातल्या एसटी आनी दलितांच्या उदरगती खातीर आशिल्ल्या पैशांचोय गैरवापर जाला अशें करंदलाजे हांणी सांगले. भारतीय हवामान खात्यान फुडले 5 दीस गोंय, मध्य महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ वाठारांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तेलंगणा, आंध्र प्रदेशाची दर्यादेग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तमिळनाडूत लेगीत मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगले. तशेंच फुडले 5 दीस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उदेंत राजस्थान, जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आनी अस्तंत राजस्थानात मध्यम ते कांय प्रमाणात पावस पडटलो असो अदमास हवामान कार्यालयान उक्तायला. महाराष्ट्रात मुंबय पुणे एक्सप्रेसवेचेर यात्रेकरूंक व्हरपी बशीन ट्रॅक्टराक धपको दिल्ल्यान उण्यात उणे 5 जणांक मरण आयले जाल्यार 42 जण जखमी जाल्यात. नवी मुंबयच्या पनवेल लागसार मध्यान राती हो अपघात जालो. आषाढी एकादशी उत्सवा खातीर पंढरपुराक वचपी 54 भक्त बसींत आशिल्ले. ट्रॅक्टराक धपको दिल्या उपरांत एक्सप्रेस वेचेर आशिल्ल्या बॅरिकेडार आडून ती बस 20 फूट खोल देगणात गेली अशें अधिकाऱ्यांनी सांगले. जखमी यात्रेकरूंक हॉस्पिटलांत व्हेल्यात, तातूंतल्या 7 यात्रेकरूंची भलायकी गंभीर आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.